नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. 12 खंड ब्लॉकांचे लिलाव केल्या उपरांत गोंय सरकाराक 252.83 कोटी रुपया मेळ्ळ्यात अशी माहिती मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंय विभागाच्यो टपाल कागाळी 12 मार्च मेरेन पणजीतल्या पोस्ट मास्टर जनरल कार्यालयात सादर करच्यो अशें टपाल विभागान मागलां. उत्सयच्या गजरात व्हडा थाटामाटान पणजे शारांत आयज शिगमो मिरवणूक सुरू जाली. मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत आनी भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांच्या फुडारपणा खाला आंतरराष्ट्रीय बायला दिसा निमतान फाल्यां बायलां खातीर भलायकी विशेष तपासणी शिबिरां आयोजीत केल्यात. आतां पुराय खबरो. 12 खंड ब्लॉकांचे लिलाव केल्या उपरांत गोंय सरकाराक 252.83 कोटी रुपया मेळ्ळ्यात अशी माहिती मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी शुक्रारा 2026-27 वर्साचे राज्य अर्थसंकल्प विधानसभेत सादर करतना सांगले. दिवचल, शिरगांव, मये, अडवलपाल, थिवी आनी कुडणे कुर्ली हांगा आशिल्ले लिलावातले 5 ब्लॉक पयलींच सुरू जाल्यात अशें सावंत हांणी सांगलें. राज्य अर्थसंकल्पांत खण खात्या खातीर वट्ट 26 कोटी रुपयांची तजवीज केल्या अशी माहिती ह्या वेळार तांणी दिली. उरिल्ले 7 ब्लॉक पर्यावरण मंजुरी आनी हेर वैधानीक परवानगी घेवपाचे प्रक्रियेत आसात अशें मुख्यमंत्र्यांनी सांगलें. तशेंच सरकार चड ब्लॉक लिलाव करपा खातीर चवथी नोटीस आमंत्रण निविदा म्हळ्यार एनआयटी आनी ताचे खातीर ई लिलावाचो दुसरो टप्पो सुरू करपाच्या प्रक्रियेत आसा अशी माहिती ह्या वेळार मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी दिली. तशेंच खण वेवसायांतल्या ट्रक वेवसायिकांक आर्थीक आदार दिवपा खातीर खण प्रभावीत ट्रिपर ट्रक मालकांक ग्रीन टॅक्स आनी फिटनेस शुल्क परत करप ही येवजण चालू दवरपाची घोशणा सावंत हांणी केल्या. हे खातीर अर्थसंकल्पांत 4 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती तांणी दिली. गोंय अभियांत्रिकी महाविद्यालयांत 3 कोटी रुपया खर्च करून धातूक ग्रेड चाचणी प्रयोगशाळा स्थापन करपाचो प्रस्ताव सरकारान मांडला अशें तांणी सांगलें. ते भायर खण क्षेत्राचो परिणाम जाल्ल्या बार्ज मालकांक वित्तीय संस्थावरवीं रीण दिवपाची येवजण राज्यान सुरू करपाची येवजण आंखल्या जाका लागून तांकां तांची जहाजां दुरुस्त करपाक मेळटली अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिली. हो अर्थसंकल्प सर्वसमावेशक, लोकाभिमुख, आर्थीक नदरेन उदरगतीचो तशेंच विकसीत गोंय नदरे मुखार दवरून केला अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. 2026-27 वर्सा खातीर 30,195 कोटी रुपयांचो हो अर्थसंकल्प आसा. 1,667 कोटी रुपयांच्या शिल्की अर्थसंकल्पांत येता. त्या वर्सात 19,181 कोटींचो महसूल मेळपाची आस्त आसा. जाल्यार राज्याचो दरडोई जीएसडीपी 8.18 लाख आसून 2026-27 वर्सा खातीर जीएसडीपी 1.37 लाख कोटी रुपयांचेर पावपाची आस्त आसा. केंद्रीय येवजणेंतल्यान राज्याक 1,357 कोटी रुपया मेळटले जाल्यार विशेष सहाय्य म्हणून केंद्राकडच्यान 1,600 कोटी रुपया मेळटले अशी आस्त मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी उक्तायली.
हे बजेट 2026-27 हाज्या खातीर मांडला. हातूंतल्यान आमी पळयता की मेन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, ग्रीन एनर्जी, बेटर हेल्थ केअर, सोशल सेक्युरिटी, अपग्रेडेशन ऑफ द एज्युकेशन, इज ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि इफेक्टिव्ह डिलिव्हरी ऑफ द पब्लिक सर्व्हिसीस हाजेर आम्ही भर दिला. हे बजेटची साईज जर तुम्ही पळयशात जाल्यार 30,195 कोटी रुपयाचो विद रेव्हन्यू एक्सपेंडिचर 21,970 आणि कॅपिटल एक्सपेंडिचर 8,229 कोटी अशा आसा.
गोंय विभागाच्यो टपाल कागाळी 12 मार्च मेरेन पणजेंतल्या पोस्ट मास्टर जनरल कार्यालयात सादर करच्यो अशें टपाल विभागान मागलां. 18 मार्चाक जावपी 65व्या डाक अदालतींत ह्या प्रस्नांचेर वा हरकतींचेर न्याय निवाडो जातलो अशें ह्या कार्यालयान कळीत केलां. ह्या डाक अदालतींत गोंय राज्यासयत सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आनी सिंधुदुर्ग ह्या महाराष्ट्रांतल्या 5 जिल्ह्यांनी आशिल्ल्या टपाल विभागांचो आस्पाव आसा. संबंधित टपाल अधिकाऱ्याकडेन कागाळ दाखल करतकच 6 म्हयन्या भितर ज्या कागाळीचें निराकरण जावंक ना अश्यो कागाळी डाक अदालती मुखार सुनावणी घेवंक पात्र थारतल्यो. डाक अदालतीत सदर जावपी सगळ्यो कागाळी सगळ्या तपशिलासयत धाडच्यो अशें ह्या संबंदीच्या खबरेंत म्हळां. जलसंपदा खात्या वतीन मये मतदारसंघातल्या फवाचीकोंड हांगा आशिल्ल्या व्हाळाक जोडपी संरक्षण बिंद बांदकामाचो शुभारंभ हालींच मये मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेट हांच्या हस्तुकी जालो. ह्या वेळार जिल्हा पंचायत वांगडी महेश सावंत, मयेचे सरपंच आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. मये मतदारसंघाच्या विंगड विंगड भागांनी उदरगतीची कामां करपा खातीर आमदार ह्या नात्यान आपूण कटिबद्ध आसा अशें आमदार प्रेमेंद्र शेट हांणी सांगलें. मई मतदारसंघातल्या साश्टीवाडा हांगा बांदिल्ल्या नवीन मसणभुयेचो लोकार्पण सुवाळो फाल्यां सकाळी 11 वरांचेर जातलो. ह्या वेळार आमदार प्रेमेंद्र शेट, जिल्हा पंचायत वांगडी महेश सावंत, सरपंच आनी हेर मानेस्त हजर आसतले. तशेंच संवसारीक बायलां दिसा निमतान फाल्यां सांखळेच्या सरकारी हॉस्पिटलांत बायलां खातीर खासा वैजकीय शिबिराचें आयोजन केलां. ह्या शिबिरांत डायबिटीज, प्रेशर तशेंच बायलां संबंधी विंगड विंगड दुयेंसां विशीं तज्ञ डॉक्टरांचें मार्गदर्शन मेळटलें. हें शिबीर खासा बायलां खातीर सकाळी 9 ते 1 ह्या मजगतीं जातलें. इच्छूक बायलांनी आपले नाव नोंदणी खातीर 9 ते 12 ह्या मजगती साखळी भलायकी केंद्राकडेन संपर्क करचो अशें आवाहन साखळी भलायकी केंद्राच्या जाळवणदारांनी केलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आनी संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आनी सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो। ओसयच्या गजरात व्हडा थाटामाटान पणजी शारात आज शिगमो मिरवणूक सुरू जाली। शिगम्याचे मिरवणुकीचे उक्तावण पर्यटन मंत्री रोहन खवटे हांच्या हस्तुकी जाले। यावर पणजी शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष आणि नामनेचे उद्योजक श्रीनिवास धेपो तसेच हेर वांगडी हजर आशिले। शिगमो हो फक्त एक उत्सव न्हय जाल्यार ती गोयची परंपरा, ही आमच्या गोयच्या संस्कृतायेची गिरेस्तकाय दाखोवपी उत्सव, अशे ह्या वेळार मंत्री रोहन खवटे हांणी म्हळे। परंपरा आणि संस्कृताय तिगयतना आधुनिक तंत्रगिन्यानाचो उपयोग करून तयार केले चित्ररथ हे विशेष आकर्षण असा, असे यावेळी खवटे हांणी म्हळे। शिगमोत्सवाच्या परेडीत पौराणिक कथेचेर आधारित चित्ररथ, ढोल ताशांचे पथक, रोमटामेळांनी शिगम्याची परेड पळोवपाक आयिल्ल्यांची मनां भुलयली। हे शिवाय फॅन्सी ड्रेसाची सवंगां ह्या वेळार लोकांक आकर्षित करीत तांचे मन रिजवण केले। रवींद्र भवन साखळी हांगा आयोजित दुसरी रामदास कामत यादस्तीक सवेश नाट्यगीत गायन सर्तीची अंतीम फेरी फाल्यां सकाळी 10 साखळेच्या रवींद्र भवनात जातली। बायलांच्या गटात आर्या मणेरकर, वेदश्री बोरकार, रेखा गांवस, कामाक्षी कुलकर्णी, संपदा घैसास, सलोनी खाणेकार वांटेकार जातली। तर दादल्यांच्या गटात दत्तर गोरुकेळकर, श्रवण मणेरकर, शिवम रायकार, लव गांवस, कृष्ण कन्हैया कालेकर आणि दीपाचार्य वांटेकार जातले। अंतिम फेरीक संगीत रसिकांनी व्हडा संख्येन हजर रावचे, असे आवाहन साखळी रवींद्र भवनाचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमूलकार हांणी केला। मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत आणि भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांच्या फुडारपणाखाला आंतरराष्ट्रीय बायला दिसा निमतान फाल्यां राज्यातल्या सगळ्या सरकारी आयुष्यमान भलायकी मंदीर, प्राथमिक भलायकी केंद्र आणि सरकारी रुग्णालयांनी बायलां खातीर भलायकी विशेष तपासणी शिबीर आयोजित केल्यात। हे शिबीर चेक्ड बाय डॉक्टर या मथळ्या खाला सुरू जातले। भलायकी सेवा संचालनालय, गोवा वैजकीय महाविद्यालय आणि गोवा दंत महाविद्यालयाच्या अंतर्गत येवपी सगळे विभाग या उपक्रमाचो भाग असतले। लोकांनी लागींच्या सरकारी भलायकी केंद्रात वचून या शिबिराचो लाव घेवचो। ग्रामपंचायत सालवादर दो मुंदाच्या प्रभाग क्रमांक 2 आणि ग्रामपंचायत बाळी आडणीच्या प्रभाग क्रमांक 8 पोटवेचणुके खातीर आयतारा 8 जाहीर केली भरभगारी सुटी उमेदवार बिनविरोध वेचून आयिल्ल्यान रद्द केल्या। आंतरराष्ट्रीय बायला दिसा निमतान गोय सरकारच्या खेळा आणि युवा व्यवहार संचालनालयान आणि गोय खेळा प्राधिकरण म्हणजे एसएजीन आयज सृष्टी 2026 हो एक भव्य खाशेलो कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमाचे उक्तावण पद्मिनी फाउंडेशनचे अध्यक्ष सुलक्षणा सावंत हांणी केले। खेळा मळार गोयाक फामाद केल्ल्या बायलांचो ह्या निमतान भोवमान केलो। या कार्यावळीत खेळ आणि तरणाटे व्यवहार संचालनालयाचे संचालक डॉ अजय गावडे उपस्थित आशिले। सशक्त बायला सशक्त राष्ट्र या मथळ्याखाला ही कार्यावळ पणजीच्या कांपाल मैदानाचेर जाली। बायलांची शक्ती, प्रतिभा आणि जिद्द हाचो गौरव करपाच्या हेतान आयोजित केल्या ह्या कार्यावळीत खेळ आणि सांस्कृतिक सर्तीचो मेळ दिसलो। डीएसवाय, एसएजी आणि जीएफडीसी आणि खेलो इंडिया पंगडाच्या कर्मचाऱ्यां खातीर वेगवेगळ्यो खेळ सर्तीचे आयोजन केले। उक्तावण सुवाळे उपरांत अजय गावडे हांणी बायलांच्या क्रिकेट सर्तीचे उक्तावण केले। तातूंत बायलां पत्रकार संघटना आणि राज्यभरातल्या पंगडांनी वांटो घेतिल्लो। खेळ खात्या खातीर अर्थसंकल्पात दिल्ल्या निधीतल्यान गोय सरकारान 50% निधी बायलां खातीर खर्च करचो अशी अपेक्षा उक्तायतना सुलक्षणा सावंत हांणी खेळा क्षेत्रात बायलांक नवी संद सोदून काढून तातूंत स्वताक सिद्ध करचे अशें मागलें। मजगती पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकार हांणी आंतरराष्ट्रीय बायला दिसाच्या आदल्या दिसा बायला दीस उर्जा 2026 ही कार्यावळ घडून हाडली। पेडणे सावळवाड्याच्या इंडोर स्टेडियमात आयोजित केल्ल्या कार्यावळीत मुखेल सोयरी म्हणून पद्मिनी फाउंडेशनाचे अध्यक्ष सुलक्षणा सावंत, पार्श्वगायिका हेमा सरदेसाय, आमदार प्रवीण आर्लेकार, नगराध्यक्ष तृप्ती सावळदेसाय आणि भाजपा सरचिटणीस उषा नागवेकार हजर आशिल्ली। गोय विद्यापीठान आयोजित केल्ल्या आंतर महाविद्यालयीन स्तरावेल्या T20 क्रिकेट सर्तीत नावेलीच्या रोजरी कॉलेज आणि फार्मागुडीच्या PES कॉलेजींनी फुडले फेरयेत प्रवेश मेळला। पणजी वेधशाळेन नोंद केला त्याप्रमाणे आज पणजेत चडांत चड तापमान 32.8 नोंद जाला, तर उण्यात उणे 24.4 नोंद जाला। राज्यात वातावरण सुके आणि वताळ असतले आणि काय प्रमाणात धुके पडू येतात। आणि आता खबरो सोपोवचे पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो। 12 ब्लॉकांचे लिलाव केल्या उपरांत गोय सरकाराक 252.83 कोटी रुपया मेळ्या अशी माहिती मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिल्या। गोय विभागाचो टपाल कागाळी 12 मेरेन पणजेतल्या पोस्ट मास्टर जनरल कार्यालयात सादर करच्यो अशे टपाल विभागान मागला। ओसयच्या गजरात व्हडा थाटामाटान पणजे शारात आज शिगमो मिरवणूक सुरू जाली। मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत आणि भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांच्या फुडारपणाखाला आंतरराष्ट्रीय बायला दिसा निमतान फाल्यां बायलां खातीर भलायकी विशेष तपासणी शिबिरां आयोजित केल्यात। आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो। आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात. फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर नमस्कार.